कॅमेरा
Action! नमस्कार, राम राम, चांग भल. मी चिन्मय मांडलेकर, तुम्ही मला ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये कलाकार श्रुती बरोबर.
आय स्टील रिमेंबर, झेंडाचं शूटिंग होतं आणि मी रात्री शूटिंग संपवून आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही प्लॅन करून 12-13 दिवस कोल्हापुरातच होतो आणि शी वॉज प्रेग्नेंट ॲट दॅट टाइम आणि तिची सोनोग्राफी होती दुसऱ्या दिवशी, पहिली सोनोग्राफी. आणि मी असं म्हटलं होतं की नाही, मी येईन, मग आपण दोघं जाऊ वगैरे. आणि मी रात्री आलो, अर्धा तास मी घरात होतो आणि मला अवधूतचा फोन आला की चिन्मय, आय एम व्हेरी सॉरी, तुझं एक शॉट घ्यायचा राहिला आहे, तू प्लीज परत कोल्हापूरला येशील का आजच्याच? आणि माझं असं झालं की नाही रे, माझ्या मुलीची सोनोग्राफी आहे पहिले, आय वॉन्ट टू गो. तो म्हणाला प्लीज, माझ्याकडे नंतर हा सेटअपच नाही आहे, परत प्लीज. आणि तेव्हा मला न्या म्हणाल ते नाही, तुझा ते जास्त महत्त्वाचं आहे, पहिली सोनोग्राफी, दुसरीला तू ये. सो दॅट वे शी वॉज व्हेरी अकोमोडेटिंग. सो अशा गोष्टी खूप घडल्या आणि ते म्हणजे आज आम्ही जेव्हा घरी आमच्या बसतो, म्हणजे परवाच असं झालं होतं की आम्ही घरातला एक चमचा आहे आमच्या आणि नेहा मला म्हणाले की तुला आठवतंय का आपण सगळ्यात पहिला चमच्याचा सेट आयुष्यात आपल्या विकत घेतला हा त्यातला आहे, मग तो आता आम्ही आठवण म्हणून ठेवला आहे. तर आमच्या घरातली प्रत्येक गोष्ट ही आम्ही घेतलेली आहे. माझी पहिली बाईक, माझी पहिली छोटीशी सेंट्रो गाडी जी आजही मी चालवतो, किंवा आज एक मोठी गाडी आहे, ह्याच्यापासून सगळंच हे प्रत्येक गोष्टीच्या आमच्या आठवणीत की हे आपण तेव्हा असं घेतलं होतं. वी एन्जॉईड दॅट जर्नी ऑलवेज. त्याच्यात भांडणं खूप झाली, रुसवे फुगवे खूप झाले, सगळं झालं. बट आफ्टर ऑलमोस्ट 10 years ऑफ मॅरेज, आता 2019 10 वर्ष होतील, वी आर हॅपी विथ 2 kids आणि हे सगळं, की जे काही जर्नी आहे ती आपण एकत्र पार पाडली, इथपर्यंत आपण आलो.
तुम्हाला सांग की तुझं पहिलं मोठं पेमेंट जे होतं ते तुला कधी मिळालं आणि त्यातनं काही घेतलंस का?
जण तू मोठं कशाला म्हणतेस, कारण माझ्यासाठी तर मला पहिला माझा जो चेक मिळाला होता 1500 रुपयाचा, तो माझ्यासाठी तेव्हा खूप मोठा होता.
कोणत्या सिरियल
आणि सिरियलसाठी म्हणजे होता सिरियलसाठी, मग तेव्हा मला दिल्लीत एक शूटिंग मिळालं होतं, 2 दिवसाचं काम, DD काश्मीरीसाठी सिरियल होती आणि त्याच्यामध्ये एक छोटासा रोल होता मित्राचा, हिरोचा, माझा पहिला कॅमेरासमोरचा अपिअरन्स. आणि त्याचे तेव्हा पहिला चेक 1500 रुपयाचा मिळाला होता आणि तेव्हा मला असं झालं होतं की आहा हा, म्हणजे आपण भरपूर श्रीमंत आहोत. आता सुपारी घेतात सुपारी सुपारी सुपारी. तू तिथे मी सिरियल जेव्हा सुरू झाली त्या वर्षी, जी दहीहंडी उत्सव जेव्हा आला, तू तिथे मी जी पॉप्युलॅरिटी इतकी होती की मला त्या दहीहंडीच्या त्या संपूर्ण एका दिवसात वर्षभरात कमवले नव्हते एवढे पैसे मिळाले होते. आणि मला नेहा असं म्हणाली, उद्या आपण कोरम मॉलमध्ये जायचं आणि आपण खरेदी करायची. आणि आम्ही त्यातनं सगळ्यात पहिलं काय केलं होतं, तर तेव्हा मला मुलगा त्याच्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी थोडंसं सोनं घेतलं होतं आणि मग आम्ही एक सोफा घेतला होता, हे मला आठवते, एक छान सोफा घेऊया आपण, कारण आम्ही तोपर्यंत आमच्या घरात आम्ही बीन बॅग वर बस, खाली बस, आणि मार्बलचं ते भाड्याच्या घरात आम्ही तिकडे फ्लोरिंग होतं ते खूप गार व्हायचं. तर मग आम्ही असं ठरवलं की आता एक सोफा घेऊया आपण, आम्ही त्यातनं एक सोफा घेतला होता.
मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेस तू होतास त्याच्यासोबत की तेव्हा पण तू शूटवर होतास?
मी माझ्या मुलीचा आणि मुलाच्या जन्माच्या वेळेला होतो. माझ्या मुलीचा जन्म 25 मार्च 2010 11:13. 25 मार्च हा दिवस माझ्यासाठी त्या वर्षीचा खूप विलक्षण अशासाठी आहे, कारण 11:13 इराचा जन्म झाला आणि मोहन वाघ, तोपर्यंत मी मोहन वाघांबरोबर माझं पहिलं व्यावसायिक नाटक केलं होतं आणि मोहन काकांबरोबर माझे खूप फॉन्ड संबंध होते आणि 25 मार्चलाच मोहन काका गेले. म्हणजे सकाळी मी मॅटर्निटी होममध्ये होतो आणि रात्री मी स्मशानात होतो. सो दॅट वॉज अ व्हेरी ऑड डे फॉर मी. आय वॉज व्हेरी हॅपी बिकॉज आय हॅड अ डॉटर, बट आय कुड नॉट फॅदम की काका गेले आणि यु नो दोज काइंड ऑफ. म्हणजे मला बरेच लोक म्हणतात की ते इथून डाउनलोड झाले आणि इथे अपलोड झाले. सो मुलीच्या जन्माच्या वेळेला मी व्हेरी मच होतो, माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेलाही मी होतो आणि दोघांनाही पहिल्यांदा बघण्याचं जे एक हे असतं, सुख असतं, आय कॅन स्टील फील दॅट. 93.5